वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यषु सर्वदा। भारताचा डौलाने फडकणारा तिरंगा त्याचा या देशवासियांना अभिमान आहे। सर्व धर्म समभाव जपणारा जगात फक्त एकच भारत माझा देश आहे। जाणता राजा या महाराष्ट्राची खरी शान आहे। या भगव्या निशाना खाली ज्यांनी धर्म वाढविला त्या मराठ्याचा मला अभिमान आहे। हे प्रणाम त्या शूरवीराना, हे प्रणाम त्या शूरवीराना,
हे प्रणाम त्या शूरवीराना, हे प्रणाम त्या शूरवीराना।
क्रांतिवीर त्या धुरंधराना, क्रांतिवीर देशासाठी लढता लढता प्राण जयांचे गेले,
प्राण जयांचे गेले, प्राण जयांचे गेले।
अमाय भूमीचे रक्षण करता अमर जगी ते झाले,
श्री गजानन
महाराज बोल गा।